सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर जसं मी माझ्या घरून गप्पा मारते ना तुमच्यासोबत, तसंच फेमस शाहीर सिंगर नंदेश उमाप सुद्धा त्याच्या घरूनच आपल्यासोबत गप्पा मारतोय. आणि नंदेश, मला हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती बट वेळ मिळत नव्हता म्हणून करता आली नाही, बट आता तू ती गोष्ट केली आहेस, ती कुठली?
मित्रांशी गप्पा मारतोय, चर्चा करतोय, गाणी ऐकतोय, काही गाणी लिहितोय. मी एक कोरोनावर एक कविता लिहिली हिंदीमध्ये, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने गझल लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर, एक वामनदादांची एक गझल कंपोज केली. असं सगळं चालू आहे. म्हणजे काय म्हणतो की हा, त्याचं सत्कारणी लावायचं आणि एक्सरसाइज पण मी करतोय, पण त्याच्याबरोबर दुनियाची चिंता पण होती आहे. दुनियेमध्ये जे काही चाललंय ते नको व्हायला पाहिजे. लोकांची चिंता वाटते, आपल्या मंडळींची चिंता वाटते, आणि त्याच्यामध्ये लोककलावंतांची आणि हे जे बॅकस्टेज वाले आहेत, नाटककार आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, जे छोटे छोटे दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, लाईटमन आहेत, साऊंड ऑपरेटर आहेत, सेट बनवणारे आहेत, त्या लोकांची गायक आहेत, वादक आहेत, नाचणारे आहेत, सगळ्यांची मला खूप चिंता वाटते. तर मी 20 दिवसापूर्वी सरकारलाही आव्हान केलं होतं, तेही मी फेसबुकवर टाकलं की सरकारला एक छोटीशी विनंती म्हणून मी त्यांनाही सांगितलंय की कलाकारांकडे लक्ष द्या. असं सगळं म्हणजे हे पण मी करतोय घर बसल्या की समाजकार्य आपल्याला काय करता येईल.
93.5 रेड FM बजाते रहो.